શ્રી રામ. પરમહંસ સદગુરુ સ્વામી માધવનાથાય નમઃ. પરમહંસ સદગુરુ સ્વામી મકરંદનાથાય નમઃ. ગુરુવાર દિનાંક 15 નવેમ્બર 1990, કાર્તિક વદ્ય ત્રયોદશી, શ્રી જ્ઞાનેશ્વર મહારાજ પુણ્યતિથિ દિન. શ્રી સ્વામીજી મણાલે ટીવીची मंडळी आज संध्याकाळी येणार आहेत. अध्यात्म मंगलधामचा हॉल पाहायला ते येणार आहेत. त्यांना तिथे शूटिंग करायचं आहे माझ्या ज्ञानेश्वरी प्रवचनांचं. टीव्हीवर ज्ञानेश्वरीची प्रवचनं दाखवणार आहेत. ज्ञानेश्वरीचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र व्हायला हवा. मला वाटतं सुशिक्षित लोकांमध्ये ज्ञानेश्वरीची आवड निर्माण व्हायला हवी म्हणून हा प्रपंच. टीव्हीवर बाबा महाराजांची कीर्तनं झाली नाहीत का? पण कीर्तन वेगळं आणि प्रवचन वेगळं. मी विचारलं कीर्तन आणि प्रवचनात काय फरक आहे स्वामीजी? कीर्तनात गाणं असतं, तबला, पेटी, संगीत आणि सगळ्या गोष्टीच असतात, त्यामुळे ते रंजक असतं. सुरुवातीला एक अभंग घेतात, मग सगळ्या गोष्टी त्याच अनुषंगाने सांगतात, त्यामुळे ते लोकांना आवडतं. पण प्रवचनाला त्या मानाने कमी श्रोते जमतात, कारण मुख्य म्हणजे त्यात संगीत गायन नसतं. गोष्ट पण क्वचित एखादीच असते, त्यामुळे प्रवचनांचा श्रोता मुख्यतः प्रवचनकाराचं नाव ऐकूनच येतो. म्हणून प्रवचनकाराला लोकप्रियता मिळवावी लागते, त्याकरता तो सर्वांना आवडायला हवा, तो प्रेमळ हवा, त्याच्याजवळ वक्तृत्व, कर्तृत्व, व्यक्तिमत्व, पाठांतर, बुद्धिमत्ता, चारित्र्य सर्वच काही हवं. त्याची स्वतःची साधना आणि आत्मप्रचिती हवी. त्याला परमार्थाचं नेमकं ग्रहण हवं. मी अशा शिष्याच्या शोधात आहे जो माझी परंपरा समर्थपणे पुढे चालवू शकेल. स्वामींनी 1968 साली मला पाहून म्हटलं की आता माझं काम संपलं, पण पुढे 6 वर्षे त्यांनी मला घडवलं. मग 1974 साली त्यांनी मला त्यांच्या परंपरेची धुरा सोपवली. मला सुद्धा अशा व्यक्तीला घडवायला थोडा तरी काळ हवा ना. आता माझं वय 74 वर्ष, केव्हाही या देहाला काहीही होईल, पण अशी व्यक्ती जन्मावीच लागते. मला अगदी लहानपणापासून अध्यात्माची आवड होती. 10व्या वर्षापासून मी गीतेचा अभ्यास आणि पाठांतर केलं. 12-13व्या वर्षीच माझ्या मित्रांना गोळा करून मी त्यांना आपल्या देशाची परिस्थिती कशी आहे, आपण काय करायला हवं, कसं वागायला हवं हे सांगत असे. विडी, तंबाखू कसे वाईट आहेत, त्यांचे काय दुष्परिणाम होतात हे समजवित असे. त्यांना व्याख्यान देत असे आणि त्यांना आमच्या दुकानातलं गुळ खोबरं वाटत असे. तेव्हाही त्यांना सुधारण्याची तळमळ मला होती. वयाच्या 18व्या वर्षी जवळ पैसेही नसताना जिद्दीने मी माझ्या आईला आणि 14 वर्षांच्या बहिणीला घेऊन तडक पुण्यात आलो. मला कसलीही भीती वाटली नाही. प्रथम सोमवार पेठेत आणि नंतर भागेश्वर निवासमध्ये आम्ही राहिलो. प्रथम पुण्यात आलो तेव्हा हनुमंतांचा फोटो फुटपाथवरून विकत घेतला, त्याची तसबीर केली, हनुमंतांची उपासना केली, पुढे रामचंद्रांची उपासना केली, नंतर समर्थ रामदासांना व पुढे ज्ञानोबांना गुरु मानलं, त्यानंतर स्वामीजी भेटले. ह्या सर्वांवर आजही माझी श्रद्धा आहे, प्रेम आहे. पुढे मी जिद्दीने साधना केली. माझे एक वैशिष्ट्य की केव्हाही मी माझ्या कर्तव्याला चुकलो नाही. बायको मुलांचे हाल आभाळ मी कधीही केले नाहीत. सर्व कर्तव्य वेळच्या वेळी व्यवस्थित पार पाडली. मला कधीही कोणताही मोह झाला नाही. पूर्वी गरिबीतही मी आनंदात होतो. आता वैभवात मी या साऱ्यापासून अगदी अलिप्त आहे. केव्हाही या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवून जायची माझी तयारी आहे. पैसा, स्त्री, वैभव कशाचाही मोह मला कधीही झाला नाही. मी सर्वांवर प्रेम केलं आणि सर्वांचं प्रेम मी मिळवलं. तिसरं असं की मी प्रत्येक व्यक्तीतला गुण हाताशी धरून त्या व्यक्तीला तिच्या सर्व दोषांसकट स्वीकारलं आणि तिला बदलण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकात काहीतरी गुण आणि काहीतरी दोष असणारच हे मी गृहीतच धरलं, नाहीतर सगळेच स्वामीजी झाले असते. मी प्रत्येकातला गुणच पाहिला आणि त्याच्यावर खूप कष्ट घेतले, त्याला परमार्थात पुढे आणलं. हे सर्व काही परमेश्वरी कृपेने आणि त्याच्याच प्रेरणेने झालं असं मी समजतो. परमेश्वराची माझ्यावर असीम कृपा आहे आणि त्याची प्रचिती मला क्षणोक्षणी येते. रामराया, हनुमंत, ज्ञानोबा, स्वामीजी सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आज ज्ञानोबांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली. त्यांच्याच प्रेरणेने जे काही स्फुरलं ते तुझ्याजवळ मोकळेपणाने बोललो. हे सारं तुझ्याजवळ लिहून ठेव, वाऱ्यावर जाऊ देऊ नकोस. हं, तर असं आहे हे सारं. स्वामीजी एकदा म्हणाले, मला सर्व संतांचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या सर्वांच्या शक्ती माझ्यातून प्रकट होतात. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांची नाथ संप्रदायाची परंपरा आणि शक्ती मला सप्रभव दिली. श्रीधर स्वामींनी स्वप्नात दृष्टांत देऊन माझ्या लेकरांना सांभाळ, माझा संप्रदाय सांभाळ असं सांगितलं. त्यानंतर मी दासबोध सांगू लागलो. गुळवणी महाराजांनी मला स्वप्नात दृष्टांत देऊन शक्ती संक्रमणाचा मंत्र दिला. तो मंत्र मी विसरलो, पण तेव्हापासून शक्ती संक्रमण आपोआप होऊ लागलं. श्री ज्ञानोबांनी स्वप्नात दर्शन देऊन ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचे अडलेले अर्थ वेळोवेळी सांगितले. प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलं, मारुतीरायाने दर्शन दिलं, संत गुलाबराव महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं. या सर्वांच्या आशीर्वादानेच माझं जीवन कृतार्थ झालं. हरिओम तत्सत.